गणना अध्याय 27. मग योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याच्या कुळातला सलाफहाद हेफेरचा मुलगा होता. हेफेर गिलादाचा मुलगा होता. गिलाद माखीरचा मुलगा होता. माखीर मनश्शेचा मुलगा होता. सलाफहादाला 5 मुली होत्या. त्यांची नावे महला, नोआ, होगला, मिल्का व तिरसा. या 5 स्त्रिया दर्शन मंडप प्रवेशद्वारापाशी गेल्या आणि मोशे, याजक एलाजार, पुढारी आणि इस्रायलाच्या मंडळीसमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, आमचे वडील रानात असताना मरण पावले. ज्या मंडळीने कोरहाच्या समूहाला मिळून परमेश्वरास विरोध केला होता त्यामध्ये तो नव्हता, तर तो आपल्याच पापाने मेला. त्याऐवजी त्याच्या स्वतःच्या पापाच्या कारणाने तो मेला. त्यास पुत्र नव्हते. एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का काढून टाकावे? आमच्या वडिलांच्या भावांमध्ये आम्हास वतन दे. तेव्हा मोशेने परमेश्वरासमोर त्यांचे प्रकरण ठेवले. परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, सलाफहादाच्या मुलींचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्या वडिलांच्या नातेवाईकांबरोबर त्यांना मिळणाऱ्या वतनात त्यांचाही वाटा द्यावा. म्हणून त्यांच्या वडिलांचे वतन त्यांच्या नावे कर. इस्रायल लोकांसाठी हा नियम कर. जर एखाद्याला मुलगा नसला आणि तो निपुत्रिक मेला, तर त्याचे वतन त्याच्या मुलींना मिळावे. जर त्यास मुलीही नसल्या, तर त्याचे वतन त्याच्या भावांना मिळावे. जर त्यास भाऊही नसला, तर त्याचे वतन त्याच्या चुलत्याला द्यावे. जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल, तर त्याचे वतन त्याच्या कुळापैकी जो सर्वात जवळचा नातेवाईक असेल त्यास ते मिळावे. इस्रायल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेश्वराने मोशेला केली. हा इस्रायली लोकांचा कायदा व्हावा. परमेश्वर मोशेला म्हणाला, यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानातील अबारीम डोंगरावर तू चढून जा. मी इस्रायल लोकास जो देश देणार आहे तो तेथून पहा. तो पाहिल्यानंतर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला, तसा तू आपल्या पूर्वजास जाऊन मिळशील. सिनाच्या रानात मंडईचे भांडण झाले. त्यावेळी त्या झऱ्याजवळ त्यांच्या समोर माझे पावित्र्य प्रकट करावे म्हणून जी आज्ञा होती तिच्या विरुद्ध तुम्ही दोघांनी बंड केले. हे सीनच्या रानात कादेश येथील मरीबा झऱ्याच्या जवळ घडले. मोशे परमेश्वराशी बोलला व म्हणाला, परमेश्वर सर्व मानव जातीच्या आत्म्यांचा देव याने एका मनुष्यास मंडळीवर नेमून ठेवावे. तो त्यांच्या पुढे बाहेर जाईल व त्यांच्या पुढे आत येईल. तो त्यांना बाहेर नेईल व आत आणेल. म्हणजे परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी होणार नाही. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव. त्याच्या ठाई माझा आत्मा राहतो. त्यास याजक एलाजार आणि सर्व मंडळी समोर उभे करून आणि त्यास त्यांच्या समक्ष आज्ञा कर. तू आपला काही अधिकार त्यास दे. याकरता की इस्रायलाच्या सर्व मंडळीने त्याची आज्ञा मानावी, तो एलाजार याजकापुढे उभा राहील. तो त्याच्या वतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वरास विचारील, त्याने व त्याच्या बरोबर इस्रायलाच्या सर्व लोकांनी त्याच्या सांगण्यावरून बाहेर जावे व आत यावे. मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. त्याने यहोशवाला एलाजार याचकाच्या आणि लोकांच्या पुढे उभे केले. परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने त्याच्यावर हात ठेवले आणि त्याने त्यास नेतृत्व करण्याची आज्ञा दिली.